नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. प्रतिबंधित नक्षलवादी संघटना माओवादी कम्युनिस्ट पक्षानं अस्थायी शस्त्रबंदीचा निर्णय घेतला आहे. बदलती जागतिक तसंच राष्ट्रीय परिस्थिती आणि पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसंच पोलीस प्रशासनाचं आवाहन या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं या संघटनेच्या शिष्टाचार विभागाचे सदस्य मलौजुला वेणुगोपाल राव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बदली हुए विश्व एवं देश के परिस्थितियों के अलावा लगातार देश के प्रधानमंत्री, गृहमंत्री से लेकर वरिष्ठ पुलिस अधिकारियों तक हम हथियार छोड़कर मुख्य धारा में शामिल होने के लिए किए जा रहे अनुरोधों के मद्देनजर हम हथियार छोड़ने के लिए निर्णय लिए हैं.
या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या शिष्टमंडळांशी चर्चेला तयार आहोत असं राव यांनी सांगितल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. भावनगर इथं समुद्र समृद्धी कार्यक्रमात ते 34,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं निकष पूर्ण न करणाऱ्या 474 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. या पक्षांनी 2019 पासून एकही निवडणूक लढवली नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. गेल्या 2 महिन्यात अशी कारवाई केलेल्या पक्षांची संख्या 800 अधिक झाली आहे. नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचं उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावं, त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या पार्किंगच्या सुविधेत वाढ करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नाशिक इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. जिथे खासगी कंपन्या विमानतळ चालवण्यास घेतात मात्र मध्येच ते बंद पडतात, अशा ठिकाणी दंड आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना प्रोत्साहनपर पारितोषिकं देण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचं उद्घाटन काल पुण्यात भुसे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी, द्वितीय क्रमांकाला 3 कोटी आणि तृतीय क्रमांकाला 2 कोटी रुपयांचं पारितोषिक देणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून 4थी आणि 7वी इयत्तेसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा भुसे यांनी केली. विविध कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदं भरण्याच्या अनुषंगानं त्यासंबंधीचा आकृतीबंध पंधरवड्यात मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसंच विद्यापीठांमध्ये आवश्यक वसतिगृहांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. अकोला इथं राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत काल ते बोलत होते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्यासह विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. हवामान बदलाच्या स्थितीतील संकटांवर मात करून शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवे प्रयोग आणि संशोधन करून कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत असं आवाहन भरणे यांनी केलं. लातूर महानगरपालिकेनं थकीत मालमत्ता करापोटी काल 3 दुकानं जप्त केली तर 8 निवासी मालमत्तांची नळ जोडणी खंडित केली. या मोहिमेअंतर्गत 2,40,000 रुपये कर काल वसूल झाला. ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि तळोदा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच शहादा शहरात व्यापारी प्रतिष्ठानं उघडली नाहीत. दोन्ही शहरांमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून खबरदारी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या 47,000 घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे. ईसापूर धरणातून सुमारे 19,000, माजलगाव 6,000 तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 27,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातल्या 22 जणांवर महावितरणनं कारवाई केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या 16 ग्राहकांचा समावेश आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.